आकाशवाणी मुंबई। भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम। संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन। महाराष्ट्रात सरकार स्थापनेची अद्याप प्रतीक्षा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द। राज्यसभेच्या 6 जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर। मणिपूर हिंसाचारातल्या 3 प्रकरणांची एनआयएकडून चौकशी सुरू। आणि पाकिस्तानात इस्लामाबाद इथं तेहरिक ए इन्साफ पक्षाच्या समर्थकांशी झालेल्या चकमकीत 6 जवानांचा मृत्यू झाल्यानंतर लष्कराला पाचारण। भारतीय संविधान दिन आज देशभरात सर्वत्र साजरा करण्यात आला। 75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत सरकारनं राज्यघटनेचा स्वीकार केला होता। त्यानिमित्त आजपासून वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जाणार आहे। संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा गौरव करण्यासाठी 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय 2015 सरकारनं घेतला। देशात सर्वत्र संविधान दिनानिमित्त पदयात्रा काढण्यात येत आहेत, तसंच संविधानाच्या उद्देशिकेचं जाहीर वाचन करण्यात येत आहे। आकाशवाणी मुंबईच्या आवारात आज संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचं वाचन करण्यात आलं। संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। संविधान दिनानिमित्त नवी दिल्लीत संविधान सदनाच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित भव्य कार्यक्रमाला त्या संबोधित करत होत्या। आपलं संविधान प्रजासत्ताक व्यवस्थेचा पाया असून नागरिकांचा वैयक्तिक आणि सामाजिक स्वाभिमान सुनिश्चित करण्याचं काम याद्वारे होतं। डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात प्रगतीशील आणि सर्वसमावेशक विचारांची पेरणी केली असं त्या म्हणाल्या। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनीही या कार्यक्रमाला संबोधित केलं। कार्यक्रमाच्या प्रारंभी संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त काढलेल्या 75 रुपयांच्या नाण्याचं तसंच टपाल तिकिटाचं अनावरण राष्ट्रपतींनी केलं। संविधानाच्या निर्मितीचा इतिहास आणि प्रक्रिया उलगडून दाखवणाऱ्या 2 पुस्तकांचंही अनावरण यावेळी झालं। संविधानाच्या संस्कृत आणि मैथिली भाषेतल्या प्रती यावेळी प्रकाशित करण्यात आल्या। त्याआधी संविधान निर्मितीची माहिती देणारी चित्रफीत उपस्थितांना दाखवण्यात आली। या कार्यक्रमाला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित होते। भारताच्या संविधानानं देशाची प्रत्येक अपेक्षा आणि गरज पूर्ण केली असून नागरिकांसाठी दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरलं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। ते आज संविधान दिनानिमित्त सर्वोच्च न्यायालयात आयोजित कार्यक्रमात बोलत होते। आपलं संविधान देशाच्या वर्तमान आणि भविष्यासाठीही मार्गदर्शक आहे। गेल्या 75 वर्षात देशापुढे जी आव्हानं उभी राहिली त्यावर मात करण्यासाठी संविधानानं योग्य मार्ग दाखवला। या काळात आणीबाणीसारखे प्रसंग आले त्यांनाही संविधान सामोरं गेलं। आज जम्मू काश्मीरमध्येही संविधानाची संपूर्ण अंमलबजावणी झाली आहे, ही देखील संविधानाचीच ताकद आहे असं ते म्हणाले। सध्या भारत मोठ्या परिवर्तनाच्या टप्प्यातून जात आहे आणि त्यासाठीही संविधान मार्ग दाखवत आहे असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं। 16 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता, याचं स्मरण त्यांनी करून दिलं। या हल्ल्यात जीव गमावणाऱ्यांना त्यांनी आदरांजली वाहिली। त्याबरोबरच भारताच्या सुरक्षेला आव्हान देणाऱ्या कोणत्याही हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याच्या देशाच्या निर्धाराचा त्यांनी पुनरुच्चार केला। यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतीय न्याय संस्थेच्या 2023-24 या वर्षाच्या अहवालाचंही प्रकाशन केलं। एकता, एकात्मता आणि देशाचा विकास हा भारतीय संविधानाचा मूलभूत पाया आहे असं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुनराम मेघवाल यांनी सांगितलं। तर भारत एक चैतन्यशील लोकशाही आणि राजकीय नेतृत्व म्हणून उदयाला येत असून देशाच्या परिवर्तनाला संविधानानं हातभार लावला आहे असं प्रतिपादन सरन्यायाधीश न्यायमूर्ती संजीव खन्ना यांनी यावेळी केलं। राज्यभरात आज संविधान दिन उत्साहानं साजरा होत आहे। संविधानाच्या अमृत महोत्सवी निमित्त राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवनात तिथले अधिकारी, कर्मचारी तसंच पोलिसांसमवेत राज्यघटनेच्या उद्देशिकेचं वाचन केलं। मुंबईत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात काळजीवाहू उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन केलं। यावेळी मुख्य सचिव तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। हमारा संविधान हमारा स्वाभिमान या संकल्पनेअंतर्गत नेहरू युवा केंद्रानं मुंबईत वरळी इथं संविधान दिन साजरा केला. डॉ बाबासाहेब आंबेडकर मेडिकोस असोसिएशन आणि सामाजिक समरसता मंच कोकण प्रांत यांनी गिरगाव चौपाटी ते राजभवन अशी प्रभात फेरी काढली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या टिळक भवन या मुख्यालयात नवी मुंबई महापालिका मुख्यालयात तसंच मुंबई विद्यापीठात संविधानाच्या उद्देशिकेचं सामूहिक वाचन करण्यात आलं. राज्यात अनेक ठिकाणी आज संविधान रॅली संविधान उद्देशिकेचं वाचन इत्यादी कार्यक्रम करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पदाचा राजीनामा दिला. 14व्या विधानसभेचा कार्यकाळ आज संपत असल्यानं शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्याकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा सुपूर्द केला. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री दादा भुसे मंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम पहावं असं राज्यपालांनी एकनाथ शिंदे यांना सांगितलं. आता नवनिर्वाचित आमदारांची 15वी विधानसभा गठीत करण्याची प्रक्रिया सुरू होईल. नवीन सरकार स्थापनेबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. राज्यसभेतल्या 6 जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. यात आंध्र प्रदेशातल्या 3 तर ओदिशा पश्चिम बंगाल आणि हरियाणातल्या 1 जागेचा समावेश आहे. आंध्र प्रदेशातले खासदार व्यंकटरमण राव मोपी देवी बीडा मस्तान राव यादव आणि रुयागा कृष्णय्या यांनी राजीनामे दिले. तसंच ओदिशातले सुजित कुमार पश्चिम बंगालमधले जवाहर सरकार आणि हरियाणातले कृष्णनलाल पवार यांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत. मणिपूरमध्ये अलीकडेच झालेल्या हिंसाचारासंबंधातल्या 3 प्रकरणांची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं सुरू केली आहे. यातल्या गुन्ह्यांचं गांभीर्य लक्षात घेऊन गृहमंत्रालयानं एनआयएकडे तपास सुपूर्द केल्यानंतर तिन्ही प्रकरणात नव्यानं गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गेल्या 21 आणि 22 नोव्हेंबरला एनआयएच्या पथकांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. सध्या एनआयएकडे प्रकरणातली कागदपत्रं सोपवण्याची प्रक्रिया सुरू आहे. 26/11 मुंबई दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी आणि जवानांचा आज 16वा स्मृतिदिन. मुंबई पोलीस मुख्यालयात राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी या हल्ल्यातल्या हुतात्म्यांना पुष्पचक्र वाहून आदरांजली व्यक्त केली. हुतात्म्यांचे कुटुंबीय आणि उपस्थित आजी माजी पोलीस अधिकाऱ्यांची भेट राज्यपालांनी यावेळी घेतली. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथं तेहरीके इन्साफ पक्षाचे समर्थक आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात झालेल्या हिंसक चकमकीत 6 जवानांचा मृत्यू झाल्यानंतर लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. इस्लामाबादमध्ये लष्कर तैनात करण्याची घोषणा आज गृहमंत्रालयानं केली. आंदोलकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे तसंच आवश्यकता असेल तर गोळीबार करण्याचे आदेश सुरक्षा दलाला गृहमंत्रालयानं दिले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली आहे असं वाटलं तर संचारबंदी लागू करण्याच्याही सूचना यावेळी देण्यात आल्या आहेत. पाकिस्तान तेहरीके इन्साफ पक्षाचे कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमधल्या डी चौकावर मोर्चा काढल्यानंतर सरकार आणि पक्ष कार्यकर्त्यांमध्ये 2 चर्चा झाली. ही चर्चा निष्फळ ठरल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. कोळसा मंत्रालयानं कोळसा धारण क्षेत्र अधिग्रहण आणि विकास दुरुस्ती विधेयक 2024 प्रस्तावित सुधारणांच्या मसुद्यावर नागरिकांकडून अभिप्राय मागवले आहेत. या विधेयकासंदर्भात प्रस्तावित सुधारणा कोळसा मंत्रालयाच्या coal.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय क्वांटम मिशन अंतर्गत विविध क्वांटम स्टार्टअप्सची घोषणा केली. काही निवडक स्टार्टअप्स क्वांटम तंत्रज्ञानाच्या प्रमुख क्षेत्रांचं प्रतिनिधित्व करतील आणि यातून व्यापारीकरणाला चालना मिळेल असं ते म्हणाले. क्वांटम मिशनची अंमलबजावणी करणाऱ्या जगभरातल्या काही मोजक्या राष्ट्रांमध्ये भारत एक आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या 24 तासात संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात किंचित घट झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान अहमदनगर इथं 9.7° सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याचं सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आज 106 अंकांची घसरण झाली आणि तो 80,004 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 27 अंकांची घसरण नोंदवत 24,194 अंकांवर बंद झाला. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम. संविधानाच्या माध्यमातून देशानं सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक विकासाचं ध्येय साध्य केलं असं राष्ट्रपतींचं प्रतिपादन. महाराष्ट्रात सरकार स्थापनेची अद्याप प्रतीक्षा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द. राज्यसभेच्या 6 जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. मणिपूर हिंसाचारातल्या 3 प्रकरणांची एनआयएकडून चौकशी सुरू. आणि पाकिस्तानात इस्लामाबाद इथं तेहरीक ए इन्साफ पक्षाच्या समर्थकांशी झालेल्या चकमकीत 6 जवानांचा मृत्यू झाल्यानंतर लष्कराला पाचारण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.